तुम्हीच सांगा पाहुण कुठ जातील काळ्या पोरी काल एक पाहुणा आला दावी अली पोराला गुणतीचे वर्णिले त्याला तो चौघा समोर म्हणाला गुणान पोरगी असो कशीही गुणान पोरगी असो कशीही रंगान पाहिजे गोरी आता तुम्हीच सांगा पाहुण कुठ जातील काळ्या पोरी देऊन काळा रंग कसा आणि देव प्रसंग त्या पोरी बिचाऱ्या तंग लग्न करतील कोणा संग गोराही म्हणतो गोरी पाहिजे गोराही म्हणतो गोरी पाहिजे काळाही म्हणतो गोरी आता तुम्हीच सांगा पाहुण कुठ जातील काळ्या पोरी असेच हे चालणार हा प्रश्न कसा सुटणार ही दुनिया बदलली फार आता दोष कुणा देणार काळ्या सोबत लग्न खुशीन काळ्या सोबत लग्न खुशीन करती गोऱ्या पोरी आता तुम्हीच सांगा पाहुण कुठ जातील काळ्या पोरी आहे घोर अन्याय कोणीही करीना न्याय कुणी सांगा यासी उपाय बापान कराव काय निघून जाव का मरून जाव निघून जाव का मरून जाव गळ्याला लावून दोरी आता तुम्हीच सांगा पाहुण कुठ जातील काळ्या पो